चैप्टर 5 पाठ 5 एक्सरसाइज 19 स्वाध्याय 19 ऐकूया आणि वाचूया.
लेडीज स्पेशल.
अरे बाप रे, किती गर्दी. मी काही ही ट्रेन पकडत नाहीये आणि दरवाजातल्या मुली ढिम्म हलत नाहीयेत. चढायचं कसं, काय करायचं, उशीर होतोय. जाऊ दे, मी ही ट्रेन पकडतेच. काय होईल ते होईल. हुश, चढले बाई एकदाची. अरे मागून कोण ढकलतंय मला, कुणी आत का जात नाहीये, दारात गर्दी वाढतेय. आणि त्यात हे फेरीवाले. अहो, हा बायकांचा डबा आहे, स्पेशल, लेडीज स्पेशल. पण हे मी कोणाला सांगते आणि कोण ऐकतंय माझं.